रोमकरास पत्र अध्याय 9। मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही। पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्षी देतो की मला मोठे दुःख आहे आणि माझ्या अंतकरणात सतत वेदना आहेत, कारण माझे भाऊ वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो। इस्रायली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत। या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे। देवाने त्यांना नियमशास्त्र दिले आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे। त्यांचे पूर्वज थोर आहेत। मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदा सर्व काळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे, आमेन। परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण सर्वजण जे इस्रायलापासून आले आहेत ते खरोखरच इस्रायली आहेत असे नाही। याचा अर्थ असाही नाही की ते अब्रामापासून आलेले आहेत म्हणून खरोखरच ती अब्रामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे
इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल,
म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही, तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे।
नेमलेल्या वेळी मी परत येईन, त्या वेळेला सारेला पुत्र होईल।
आणि हे ते वचन आहे। इतकेच नव्हे तर रिबेका सुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली। मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरून असणारा देवाचा पूर्व संकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरून नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरून घडावे म्हणून तिला सांगितले होते की
वडील धाकट्याची सेवा करेल।
पवित्र शास्त्रात लिहिले आहे की
मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला।
तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय नाही आहे काय? खात्रीने नाही, कारण तो मोशेला म्हणाला,
ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन।
म्हणून ते इच्छा करणाऱ्यावर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे, कारण पवित्र शास्त्रात देव फारूला म्हणाला,
याच हेतूसाठी मी तुला उच्च केले, यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे।
म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो। तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, देव जर आमच्या कृती नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील? होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला तू मला असे का केलेस असे विचारील काय? एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त करावेसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय? जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती त्यांना त्याने गौरव मिळवण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी। ज्या आपणाला त्याने फक्त यहुद्यातूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते, होशियाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते, जे माझे लोक नव्हते त्यांना मी माझे लोक म्हणेन आणि ज्या स्त्रीवर प्रीती केली नव्हती तिला प्रिय म्हणेन।
आणि असे होईल की जेथे तुम्ही माझे लोक नाहीत असे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल।
आणि यशया इस्रायलाविषयी असे ओरडून सांगतो की
जरी इस्रायलाविषयी मुलांची संख्या समुद्राच्या वाळू सारखी असली तरी त्यांच्यातील फक्त थोडेच तारण पावतील, कारण पूर्ण करून व अटोपते घेऊन प्रभू पृथ्वीवर आपला शब्द अमलात आणेल।
आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते,
जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरा सारखे झालो असतो।
तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की जे यहुदी तर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना त्यांचे न्यायपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले. परंतु इस्रायल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते, त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही. का नाही? कारण ते नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्यांनी केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे,
पहा मी सियोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो, परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.